ハリオン。オンナマステアストバガワンヴィシュヴェシュヴァラヤマハデヴァヤトリャンバカヤトリプランタカヤトリカーグニカーラーヤカーラーグニルドラーヤニーラカンタヤムリッキンジャヤサルヴェシュヴァラヤサダシヴァヤシリマンマハデヴァヤナマハNama irinyaya cha prapatyaya cha nama Kilamsilaya cha kshayaraya cha nama Kapardine cha pulastaya cha nama Goshthyaya cha gruyaya cha nama Stalpyaya cha geyaya cha nama Katyaya cha gauvareshthaya cha nama Pribhayaya cha niveshtyaya cha namaPagam saudhyaya cha rajasyaya cha nama Shushkyaya cha harityaya cha nama Lopyaya cha lapyaya cha nama Urvyaya cha surmyaya cha nama Paralyaya cha paranashadhyaya cha nama Taburamadaya cha abhignate cha nama Akhidate cha prakhidate cha namaVahkirike bhyo deva nagam rudhaye bhyo namo Vikshirake bhyo namo vichinvatke bhyo namo Anirhate bhyo namo amivatke bhyaha Drape andasaspate daridranyi lalohita Esham purushanam eshamPashuna madharma romo esham kinchana mamata Yate rudra shiva tamu shiva vishva habeshaji Shiva rudra sabeshaji tayano mrudajivase Imagam rudraya tavase kapardine Kshayadviraya prabharamahe matimYathana shamasa dvipade chatushpade vishvam pushtam grame asminna maturam Mrudano rudro tamo mayaskrudikshayadviraya namasa vidhemate Yachan chayo shamanura yaje pitata dashamatavarudra pranitau Mano mahantamutamano arbhakam mano ukshantamutamano ukshitamMano vadhih pitaram motamataram priya manastam vorudrari rishaha Manastoke tamaye man ayushimano voshumano ashveshuri rishaha Viran mano rudravamito vadirha vishmanto namasavidhemate Arate govna utapurushabne kshayadviraya sunnamasmate asnuRakshachano adhichadeva vriyapatana sharmayachad vidarhaha Sri Shrutam darte sadam yuvanam rivanna bhumam upahatmi hudram Vridajaritre rudrastavano anyante asvam yuvatantu senaha Parino rudrasya hetira vrinahtu paritveshasya durmati raghayoha Avastiramagaveddhasdhanishvamiravastokayatamayaya mrudaya Nirushtamashivatana shivanasumamabhava Parame vruksha ayubhanyivraya kruttindasana acharapinakandibhradagahi Vikiridavidohitamahaste astuvavavaha Yaste sahasravam hetayonyamasvanyivabantutaha Sahasrani sahasradabahuvostava hetayaha Tasami shana bhagavah parachi namukha krubhi
Param Pujaniya Swami Madhavanathan Chantman Sadhakta Shripitaka Kapila Sanara सर्व साधकांनी शक्ति तितक पुरा सरकून घ्याव స్వామీ మాధవనాథాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథాయ నమః. आज बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 1992 मायापासून नवी संभावाचे केंद्रामध्ये आजपासून हरिपासाची अभंगावरी निरूपणास सुरुवात होत आहे. त्याचे ओपनिंग बॅट्समन आहेत सद्भक्त श्री राजू उर्फ नाना भवाकर आणि अभंग आहे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेरी युक्ती चारी साजी उद्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. यावेळी निरूपणात ते म्हणतात हरिपा दिसायला छोटासा परंतु वारकरी संप्रदायात तो दरवेळची संध्या म्हणून पसंत केला जातो. अभंगाचा उद्देश नामस्मरणाचे महत्व कळावे हरी हरी मुखे सातत्याने म्हणावे आणि सायुज्य मुक्तीचे धनी व्हावे असा आहे. इत्यादीनंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात सर्वसामान्यांचे एक जीवन आहे ते माय सेल्फ माय वाईफ अँड टू चिल्ड्रन असे मी माझे मला या चौकटीतच जगले जाते. ते जीवनाचे साफल्य कशात आहे ते निकळल्यामुळे तसं असे जीवन जगतात. समाधान शांतीचा पत्ताच नाही तर संत मात्र म्हणतात हे ईश्वरी माझे घर ऐशी मती जायची शिव किंबहुना चरा चर आपण ती राहा मी माझे सोडून ते जीवन जगतात शांती समाधानात आनंदाने राहतात. त्याचे रहस्य आहे हरी नामस्मरण. हरी हरी म्हणता म्हणता हरीशी एकत होऊन सोहम विरोध रंगाने शांती समाधान आणि आनंदात असतात. ईशावासन उदम फेर या भावनेत हे आत्मबाहेरी निवासी कुंडले जगमिथिल माझेच येत आहे हे घर माझे नाही असे मनाने म्हणावे. भोगात भोग नाही त्यागात भोग आहे. जनक राजाचा अफाट पसारा असताना त्यामुळे ते गुंतून पडले नाही. आपण मात्र दोन खोड्यात गुंतून पडतो. त्यावेळी मानसमरणात ध्यानात मी गुंतून करेन असे ठरवावे. माझे स्वरूपच सत्कृतानंद रूप आहे अशा भावात राहणे ईश्वर स्मरण करीत झोपणे व ईश्वर स्मरण करीत उठणे नेहमी निमृतपणे राहणे दुसऱ्याचं कौतुक करणे हाती काम मुठी नाम अशा तऱ्हेने 100 वर्षे जावे किती सोप होय ना. एवढं बघून हरी हरी म्हणत स्वामींनी आपले बोलणे संपवले. पुढील केंद्र 30 सप्टेंबर 1992 बुधवार मायापणी नवी संभावाच्या केंद्रात सद्गुरु स्मरण चालू झाली आहेत. त्यामध्ये सद्भक्त सुनील चिंचोकर सद्गुरु स्मरण करताना म्हणतात मी माझी अशी आठवण विसरले जायचे अंतकरण पार्था ते संन्यासी जाण निरंतर हे वर्णन अत्यंत तत्सलपणे स्वामी माधवनाथांना लागू पडते. हे ज्ञानेश्वरी आणि बालवेद या ग्रंथाचे चालते बोलते प्राप्त शिकत आहेत. स्वामींचा सहवास हाच ज्ञानेश्वरीचा सहवास आणि स्वामी स्वरूपानंदाचे व्यक्त रूप म्हणजे स्वामी माधवनाथ. हे स्वामीजी सतत माझ्याकडे पाहत आहेत असा अखंड भाव असणे हे सद्गुरु भजन. इत्यादी स्मरणानंतर स्वामीजी बोलतात आता सद्भक्त श्री सुनील चिंचोलकर यांनी केलेले माझे कौतुक मी माझ्या सजीवेकडे पाठवून देतो. 76 वर्षे जगणे हे भाग्य तर खरेच महत्वाचं आहे परंतु त्याही पेक्षा कसे जगले हे जीवन हे जास्त महत्वाचं आहे. कुवनमेह कर्माणी जीवविशेष छपन समाहा आपली प्राप्त कर्तव्य करीत 100 वर्षे जगावे मी माझे विसरून कर्म करावे संघ सोडावा आपला मग पाहावे चला परंतु आपले कर्मच बंद नसतात. साध्या स्वतःच्या कर्मापासून प्राईम मिनिस्टरच्या कर्मापर्यंत सारे कर्म आपण कोणत्या पद्धतीने करतो ते पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सामान्यत जीवी कर्म ज्या ज्या पातळीवर होतात त्या त्या कर्माचं समाधान आपल्याला वाटत नाही आणि याची सुरुवात स्वयंपाकघरापासून आहे. नुसत्या चपात्या करायच्या झाल्या तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आकारे मोठी बळे स्पर्शे अति मळाळे जीवे राजी स्नेहाळे स्वामी जीव आंधे साने परिणामे थोर जैसे गुरु उखीचे अक्षर म्हणजे अंगाने ती चपाती लहान आणि परिणामे पुष्टी पुष्टी देवामध्ये थोर जसं गुरु मुखातलं अक्षर असतं अशा चपात्या असाव्यात. म्हणजेच आपलं सप्तमी अष्टकोनी ही अशी बाबत करून कसं तरी घातलं जाईल खायला असं करणं परमार्थात बसत नाही. परमार्थ काही केवळ कोठ्या पुराणात नाही कोठ्या पुराणात रुचित असतात ती परमार्थाची रुची लागावी म्हणून मुख्य आहे गीता आणि ज्ञानेश्वर बागवत असे जे अद्भुत ग्रंथ आहेत त्यामध्ये परमार्थ आहे. कशासाठी हे पाहिजेत तर आपली कर्म त्या प्रकाशात आपल्याला नीट करता यावीत म्हणून वाढायचं ते देखील नीट प्रेमाने अंतःकरण पूर्वक वाढायचं. आपली मुलं आपले पती म्हणजे जनता भगवंतच बसलेले आहेत जीवनाला आणि मी त्यांना वाढतो आहे त्या निमित्ताने भगवंताची सेवा घडते आहे. आपला हा प्रसाद भगवंत घेऊन करतो आहे असा भेद प्रत्येक कर्मामध्ये असावा. कसं काय वाटतं तुम्हाला एवढं म्हणून हरी हरी म्हणत स्वामींनी बोलायचं थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 1992 माया अपहनीमध्ये संध्याकाळचं केंद्र. केंद्रात हरिपाठावर निरूपणाचा कार्यक्रम चालू आहे परंतु आधी ठरविल्याप्रमाणे आजच्या अरंगावर निरूपण करणारी साधिका येऊन शकल्यामुळे अचानकपणे सद्भक्तश्री गजानन कुलकर्णी निरूपण करतात. त्रिगुणासार निगुणानुसार हरिगुण व्यर्थदार यावरून गजाननाच्या निरूपणानंतर स्वामीजी म्हणतात त्याचे नावच गजानन बुद्धिदाता आहे ना. त्यानंतर सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे यांनी दिलेल्या स्वामींच्या 76व्या वर्धापन दिन कार्यक्रम उत्तम सद्भक्त श्री मकरंद गजे याचू सादर करतात. सद्गुरूंच्या चिन्ह देवाचा 76व्या वर्धापन दिन आपण साजरा करा. अत्यंत शिस्तीत पार पडलेला कार्यक्रम सद्गुरूप्रमाणे भावपूर्ण वातावरणात संपन्न व्हावा. ते सहजपणे आपणास आनंद बोध आणि प्रेम देतायत आपणही ते सहजपणे स्वीकारले पाहिजे. इत्यादीनंतर स्वामीजी बोलतात परवाचा आपला कार्यक्रम फारच चांगला व्हावा साधकांना स्फूर्तीदायक झाला. साधक कसा असावा तर श्रद्धावान तत्पर आणि सेवेतेंद्रिय असा असावा. श्रद्धावान प्रत्येक शब्द गीतेचा समजावून घेतला पाहिजे. प्रत्येकाची कशावर ना कशावर ते श्रद्धा असते जितकी श्रद्धा उंच उंच जाईल तितका तो भाग्यवान ठरतो आनंद समाधान मिळतो. आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडली तरी बदलत नाही कोणाचंही केव्हाही काही येऊ शकते. परवापर्यंत आप्पासाहेब पंत आपल्यात होते आता नाही असं कोणाचंही येऊ शकते म्हणून सद्गुरू नामस्मरण करायचे. मन अत्यंत सरळ होण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. छिन्न कधीही येऊ नये 90% गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. आपण आपले मन ऍडजस्ट केलं पाहिजे. संत तुकारामाचे उदाहरण आठवावे स्वामी स्वरूपानंदांचे चरित्र आठवावे. ते म्हणतात रामनामी रंगे म्हणून कैची भूत कैची कहाणी कैची आधी कैची व्याधी हे असे उद्गार अंथरुणात पडून राहण्या एवढी व्याधी असतानाही काढतात हे आठवावे. 100% आले तरीही छातीचा स्फोट करून जाईल असा विषय असावा. भगवंताने सर्व काही आनंदच भरून ठेवलेला आहे म्हणून आनंदी राहावे यासाठी परमार्थावर खरी श्रद्धा पाहिजे. सर्वेची सुखनम संतू सर्व संतू निरामया या उद्देशासाठी आमचा परमार्थ आहे. आणखी 25 वर्षांनी या केंद्राच्या कितीतरी शाखा निघतील की घेतले होते आम्ही न अंधतेने या निश्चयाने या केंद्रातर्फे सद्गुणांचा सद्धर्माचा प्रसार व्हावा. गीता ज्ञानेश्वरी ही एस्टॅब्लिश करायची. एका विवेकानंदाने अमेरिका आयोजन तेथे कितीतरी विवेकानंद तयार होत आहेत. 35 लाख माणसं परमार्थी करायचं माझे जे स्वप्न आहे ते ही मुलं पुढे साकार होतील. ते या केंद्राद्वारे होत असलेल्या ध्यानाने देह मन बुद्धी शुद्ध करीत आहेत. हे पाहून या सर्व संतांना सुद्धा आनंद होत आहे. म्हणून आपणही आनंदी होण्यासाठी ध्यान करायचे. वर्षानुवर्षे सातत्याने ध्यान करायचे. त्यामुळे चित्त शुद्ध व मन निर्मळ होऊन जाईल आणि त्या निर्मळ झालेल्या मनात दृढता येऊन जाईल. काय समजात एवढे म्हणून संतांच्या जयजयकारात स्वामीजींनी समारोप केला. हरिओम.
सद्भक्त वंदना ताई पाटकर अभंग मंडळी. हे मी आशा करता सांगितलं की मला असं कळलं की हा कार्यक्रम लाईव्ह ऑडिओ ब्रॉडकास्टिंगवर ऐकणाऱ्या लोकांना मध्ये आपण डिस्कनेक्ट झालो असं वाटतं. इथं तुम्हाला सगळ्यांना माहीत असतं कोणीतरी पुढे येत आहे, थोडा वेळ जातो आहे म्हणून सांगितलं.
अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजदेतयांची संगती, मजदेतयांची संगती, मगनी कमलापती, मगनी कमलापती, तुझ कंटाळा पडून राजने तये ठाई, पडून राजने तये ठाई, पडून राजने तये ठाई, पडून राजने तये ठाई, उगाच संतांची पायी, उगाच संतांची पायी, मागे न कर काही, मागे न कर काही, तुझे पडून राहिले तये ठाई, पडून राहिले तये ठाई, पडून राहिले तये ठाई, पडून राहिले तये ठाई, तुझे तुझी आई पुरे जेवी, गोजी आरती काही, बैसलो धरे, बैसलो धरे, हकले ते बाराशी, पडून राहिले तये ठाई, पडून राहिले तये ठाई, पडून राहिले तये ठाई, पडून राहिले तये ठाई, तुझी पुढे जे तुझी आई पुढे जे देशरती बसलो धरे, बसलो धरे, हकले ते वाराशी, पडून राहिले तये ठाई, पडून राहिले तये ठाई, तुका भरा बोला चित्ता
माझ्यापाशी दोन प्रश्न आहेत आणि ते माझ्या कल्पनेप्रमाणे एकतर माहिती आहे पण दुसराही लहान मुलांनी विचारलेले आहेत. पण गुरुवारच्या सत्संगात या सकाळच्या आल्यामुळे मी ते घेतोय. कृष्णाचे प्रत्येक युगामध्ये पापाचा विनाश करण्यासाठी युगाचे परिवर्तन करण्यासाठी अवतरण होते. आजपर्यंत भगवंतांचे 9 अवतार झाले व 10वा अवतार आणखी बाकी आहे. या युगामध्ये खूप प्रमाणात दहशतवाद लोभीपणा वाढला आहे. मग भगवंत या समस्या दूर करण्यासाठी अवतार का घेत नाहीत असा प्रश्न आहे. बरं का, मुलांचे प्रश्न आहेत. अजून एक प्रश्न आहे, श्री रामचंद्रांनी सीतामाईंना माहेरी न पाठवता वनवासात का पाठविले? मी नेहमी असा अनुभव करतो की तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं सोपं आहे पण लहान मुलांच्या प्रश्नांना उत्तर देणं फार अवघड आहे. मध्ये एकदा इथून नमस्कार संपून बाहेर जाताना तो मुलगा होता शशीभूषणचा, शशीभूषण गोखलेचा, त्यांनी मला थांबून विचारलं की शंकराला तिसरा डोळा कपाळावर आहे तर आपल्याला का नाही. जाऊ द्या, आता त्यांनी शशीभूषणच्या मुलांनी जो प्रश्न विचारला त्याचं जर तुम्हाला प्रथम उत्तर सांगतो, मी त्याला काय सांगितलं ते सांगतो. मी त्याला असं म्हणलं की शंकरांचा तो डोळा काढून दाखवलेला असतो मुद्दामून, तसा डोळा त्यांच्या ठिकाणी नाहीये प्रत्यक्षत, आणि आपल्याही ठिकाणी तसा काढून दाखवला तर काढता येईल पण काढण्याची आवश्यकता नाही. तू मोठा झाल्यावर माझं उत्तर तुला कळेल की इथं ज्ञानचक्षू असतो असं मी त्याला म्हटलं. समजलं का तुम्हाला मी काय त्याला उत्तर दिलं ते? अवघड होऊन जात. जसं लहान मुलांना म्हणावं की माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मोठेपणी मिळेल पण त्याला आत्ता हवं असतं त्याला काय करणार, तसं कृष्णाच्या प्रत्येक युगामध्ये विष्णूंनी अवतार घेतले तसं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलं. आणि आता याच्यावरून असं लक्षात येतं की दहशतवाद लोभीपणा हा जो इतका वाढलेला आहे त्याबद्दल मुलांच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. पेपरमध्ये या ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमुळे आता तर जग असं झालेलं आहे की कुठं खुट्ट झालं तरी सगळीकडे एकदम समजून जातं. असं झाल्यामुळं या गोष्टी फार वाढल्यात असं वाटायला सुरुवात होते. या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. आणि याच्यावर आता भगवंतांनी त्वरित उपाय करणं गरजेचं आहे असंच आपल्या सगळ्यांना वाटतं, तसंच मुलांना देखील वाटतं. खरं म्हणजे सर्व काही समाज जसा होता तसाच आज देखील आहे. आज समाज जास्त रसातळाला गेलेला आहे की नाहीये आणि भोगवाद जास्त वाढलाय की वाढलेला नाहीये, माणसाची प्रवृत्ती जशीच्या तशी आहे. स्वामीजी सांगत असत की प्रत्यक्ष भगवंतांची पत्नी पळून नेली, इतका अनाचार रामचंद्रांच्या काळामध्ये पाहायला मिळाला. तर राजघराण्याची सून डावावर लावली जाते, मोठ्या अन्यायांनी राज्य जुगारात हिसकावून घेतलं जातं, राज्याकरता मोठमोठ्या लढाया होतात. ही गोष्ट महाभारतात म्हणजे प्रत्यक्ष भगवंत अवतार चरित्र करत असताना त्यांच्या समोर घडली. जे हे घडणार आहे आणि याचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णांचा जन्म झाला असं कसं म्हणता येईल, कंसाचा नाश करण्यासाठी झाला असं म्हणता येईल, पण ते अवतार कार्य करत असताना हे सगळं घडलं. जेव्हा जेव्हा सज्जनांना अतिशय त्रास होतो किंवा सत्शक्तींना अतिशय त्रास होतो तेव्हा, किंवा दुर्जन परास्तच व्हावेत अशा सामूहिक इच्छा निर्माण होतात तेव्हा दुर्जन आजही परास्त होतात, आजही पराभूत होतात. हे लहान मुलाला मी सांगत नाहीये, प्रश्न आला म्हणून मी मुक्त चिंतन प्रकट करतोय. तुम्हाला आम्हाला देखील आठवतं की भारताचं एक प्रवासी विमान अफगाणिस्तानमध्ये नेण्यात आलं आणि सिनेमामध्ये दाखवतात तशा प्रकारे प्रत्यक्षत स्वतः परराष्ट्र मंत्री गेले तिथं, त्यांना हवी ती खंडणी दिली, जेलमधून जे सोडवायला पाहिजेत त्यांनी अशा अटी घातलेल्या होत्या, त्या लोकांना एका विमानात घेऊन तिथं गेले, त्यांना सोडलं आणि विमान परत आणलं. आता अफगाणिस्तानची जी परिस्थिती झालीय ती जर पाहिली तर फार लवकर अशा प्रकारच्या घटना तिथं घडतील असं संभवत नाही. मोठ्या प्रमाणात चेंदामेंदा झाला, जेव्हा खूप अति होतं तेव्हा या गोष्टी घडतात. दुसऱ्या महायुद्धात झालेला हिटलरचा पराभव हा खरंच मानवतेकरता आवश्यक होता, त्यामुळे आपलं याच्याकडे तितकं लक्ष जात नाही. भगवंतांनाच यावं लागतं अशी जी परिस्थिती आहे असं म्हणतो, कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने हे घडत असतं असं वाटतं. याला फार पापाचा घडा भरावा लागतो म्हणतात, तसं सामूहिक आणि सार्वत्रिक भावना जेव्हा एकवटते तेव्हा या घटना निश्चित घडतात. आणि जे दुर्जन आहेत ते कमी करणं एवढंच होऊ शकतं, एका विशिष्ट प्रमाणाच्या खाली ते जाणं हे घडतं. जसं खलिस्तानच्या नावाखाली आपल्या देशामध्ये किती क्लेशकारक गोष्टी झाल्या आणि त्याचा पाडाव देखील झाला, पण दहशतवाद असूच नाहीये, लोभीपणा असूच नाहीये, अशा प्रकारची व्यवस्था प्रत्येक माणसाच्या मनातून ते जाणं गरजेचं आहे. तर हे संतच करू शकतात. भगवंत येऊन भगवंतांचं काम म्हणजे परिप्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृता. भगवंत जरी झाले तरी बुद्धी पालटू शकत नाहीत, पण संत ते काम करण्यासाठी येतात आणि संत वारंवार येतात. शांतीचा पुरस्कार वारंवार होतो, त्याचाही परिणाम काहीतरी होत असेल असं आपण म्हणू. भगवंतांना अर्थात या मुलाकरता उत्तर जर द्यायचं झालं तर भगवंतांना या समस्या दूर करण्यासाठी जेव्हा यावं वाटेल तेव्हा ते येतील. भगवंतांच्या वतीने अनेक कोणी सांगू शकत नाही, एवढंच साधं उत्तर द्यायला लागेल. आणि अजून याच्यापेक्षा अवघड प्रश्न दुसरा, की रामचंद्रांनी सीतामाईंना माहेरीनं पाठवता वनवासात का पाठवलं? कोण मोठ्या व्यक्तींनी जर विचारलं असतं, जसं रामकृष्ण अगदी मोठा माणूस कोणीतरी जो म्हणाला की भगवंतांनी विश्व निर्माण केलं, तर मग भगवंतांनी या विश्वामध्ये अशा प्रकारे दुष्टपणा अन्याय का निर्माण केला, तर ते त्याला म्हणाले तुला रे काय करायचे चोराला, तू तुझं आपलं बघ असं रामकृष्ण तो समोरचा माणूस मोठा होता म्हणून तरी निदान म्हणू शकले. रामचंद्रांनी सीतामाईंना माहेरी न पाठवता वनवासात का पाठवलंय तर रामचंद्रांनाच माहिती. रामचंद्रांचा प्रतिनिधी म्हणून खरंच आपण नाही काही सांगू शकत की त्यांनी अमुकच का केलं आणि तमुकच का केलं. रामचंद्रांचं जे जीवन आहे त्या जीवनाकडेही असं श्रद्धेनेच पाहावं. मुळात वनवासातच का पाठवलं असा प्रश्न सीतामाईंचा काही दोष नसताना असाही हा मुलगा विचारू शकला असता. रामचंद्रांचं जे जीवन आहे त्या जीवनाबद्दल आपण प्रश्न करतो, त्या त्या वेळेला त्या त्या व्यक्तीला जसं जमेल सुचेल तशा प्रकारे ती व्यक्ती वागत असते. आपणही अनेक वेळेला अमुकच गोष्ट याच पद्धतीने का केली आणि त्या पद्धतीने का नाही केली याची काही उत्तरं नाही देऊ शकत. आपण नाही देऊ शकत तर दुसरा कसा देणार आपल्या वतीने. म्हणून हे असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न हे असेच राहावेत असं मला वाटतं. रामचंद्रांना वाटलं म्हणून माझं त्याचं उत्तर आहे. गंमत म्हणून मी हे प्रश्न घेतले. पण लहान वयामध्ये देखील आणि अशा कार्यक्रमांमध्ये आल्यावर या प्रश्नांची उत्तरं मिळावीत असं मुलांना वाटतं. एक तो चौकसपणा आहे, तो चौकस वृत्ती हळूहळू परमार्थ कारणी लागावी. मात्र रामचंद्र हे का म्हणून रामचंद्र झाले, आम्हाला सगळ्यांना का ते मान्य झाले असे प्रश्न नंतर या मुलांना हळूहळू पडतील. एक प्रश्न आलेला आहे, चित्तवृत्तींचा निरोध हा योगाभ्यासाचा पाया आहे. आपल्याला मात्र निरोधाऐवजी साक्षीत्वाचा अभ्यास सांगितलेला आहे. शुद्ध आत्मस्वरूपाच्या लक्षणापुढे चित्त हे जडच आहे. या जड चित्ताचा साक्षी कोण असतो? कारण आत्मा तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हटले केवळ स्वरूप आणि केवळ अधिष्ठानच म्हटलेलं आहे. शास्त्रांनी आत्म्याचं वर्णन केवळ स्वरूप मात्र केवळ अधिष्ठान मात्र असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आत्मा तर साक्षी होण्याची काही शक्यता नाही. तो साक्षी कसा असेल? त्यांना एकूण असं म्हणायचं की जड चित्त हे कशाच साक्षी असू शकेल? आणि जड चित्ताचा साक्षी तरी कोण असू शकेल? कारण आत्मा हा साक्षीत्वाची भूमिका पारच पाडू शकत नाही. तो जर निसंग आहे, निर्विकारी आहे, कुठल्याही कर्मांचा प्रवर्तक नाही, तर साक्षी कोण असतो? आणि चित्तवृत्तींचा निरोध हा योगाभ्यासाचा जर पाया असेल तर आपल्याला आपल्या ध्यानात निरोध शिकवण्याच्या ऐवजी साक्षीत्व का सांगितलं जातं असं असा प्रश्न विचारलेला आहे. आत्मा केवळ अधिष्ठान मात्र असेल तर तो साक्षी तरी कसा होईल असं विचारलेलं आहे. चित्तवृत्तींचा निरोध हा योगशास्त्राचा पाया आहे. योगशास्त्राचा पाया चित्तवृत्तींचा निरोध हाही नसून योगाचं अनुशासन ठेवणं हा योगशास्त्राचा पाया आहे. जी तीन महत्वाची सूत्र आहेत त्याच्यात पहिलं सूत्र अथ योगानुशासनम असं आहे. प्रत्येक शास्त्राला अनुशासन गरजेचं आहे आणि हे अनुशासन हे ते शास्त्र शिकण्यासाठी पाया म्हणून सांगितलेलं आहे. योगस्थ चित्तवृत्ती निरोधः ही योगातली कृती आहे, तो पाया म्हणता येणार नाही. अनुशासनावर मग चित्तवृत्तींचा निरोध ही कृती सांगितलेली आहे. आणि चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर किंवा घडल्यानंतर काय घडतं हे सांगितलेलं आहे, तो परिणाम म्हणून सांगितलेला आहे. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्यावेळेला जेव्हा निरोध घडतो तेव्हा जो द्रष्टा असतो तो स्वरूप बोधामध्ये जातो. अशी ही तीन जी सूत्र आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्यामुळं चित्तवृत्तींचा निरोध हा योगशास्त्राचा पाया मानता येत नाही, ती कृती आहे. अनुशासन योगाचं हा योगशास्त्राचा पाया आहे. हे जे अनुशासन आहे ते सर्व ठिकाणी महत्वाचं आहे. योगशास्त्र नाही तर सर्वच कुठल्याही विद्येच्या किंवा कलेच्या किंवा शास्त्राच्या अभ्यासकाला अनुशासनातूनच जावं लागतं. जसा एक विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला विद्याभ्यास करायचा आहे तर दप्तर घेऊन शाळेत जाणं आणि शाळेतून घरी येणं एवढंच त्याचं काम नाहीये. त्याचं झोपणं, त्याचं वेळोवेळी उठणं, त्यांनी घरी अभ्यास करणं, त्याच्या सवयी, त्याचं खाणं पिणं, त्याचं आरोग्य नीट राहणं, वर्गामध्ये लक्ष देऊन जर ऐकण्याची कुवत एकाग्रता वाढवायची असेल तर शिक्षणाच्या बाहेरचं जे जीवन आहे ते जीवन देखील शिक्षण चालू असताना त्याला खुणावलं नाही पाहिजे. विद्यार्थ्यांच्याही मनामध्ये विद्यार्थ्यांना सुलभ असे काही विषय असू शकतात, जसा खेळ, अतिरिक्त खेळ. माझा एक मित्र बुद्धिबळ खेळायचा आणि खूप चांगली खेळायचा, तर त्याला वर्गात देखील बुद्धिबळाच्या चालींचाच तो विचार करायचा. त्यावेळेला मग व्हायचं असं की शिक्षक जे शिकवतात त्याच्याकडे लक्ष नाही, पहाटे अभ्यासाला उठला तर पुस्तक बाजूला सारून तो चालींचा विचार करत असे. हे शिक्षणाच्या दृष्टीने अनुशासन असू शकत नाही. त्यामुळे जसं शिक्षणाच्या दृष्टीने एक अनुशासन आहे, करमणूक असेल तरी किती विद्यार्थ्याच्या पक्षी, बाहेर भटकंती असेल तरी किती, मित्राबरोबर बोलणं चालणं खेळणं असेल तरी किती, हे जसं अनुशासनामध्ये मोडतं विद्यार्थ्याच्या, तसं योगाच्या अनुशासनामध्ये ज्या गोष्टी मोडतात तो योगाभ्यासाचा पाया आहे. हे जे अनुशासन आहे हे अनुशासन सांभाळणं हे योगाभ्यासाला खूप महत्वाचं आहे. आणि या अनुशासनामध्ये यम, नियम, आसन या तीन गोष्टी मुख्यतः यम आणि नियम, पण आसन देखील, कारण आसन याच्यामध्ये योगाकरता असलेलं आसन आणि योगाच्या दृष्टीने जी योगभूमी आहे ती शारीरिक आरोग्यावर देखील अवलंबून आहे. म्हणून अनेक योग सांगणाऱ्या ग्रंथामध्ये योगासनासंबंधीची माहिती देखील त्यांनी दिलेली आढळते. ती दुय्यम जरी असली तरी देखील शरीर नीट राहण्यासाठी गरजेची, म्हणून त्या ठिकाणी ती दिलेली असते. तर हे जे अनुशासन आहे या अनुशासनाबद्दल आता मी बोलत नाहीये, फक्त चित्तवृत्तींचा निरोध हा योगाभ्यासाचा पाया आहे असं म्हटलेलं आहे, तर तो पाया नसून योगाचं अनुशासन हा योगाच्या अभ्यासाचा पाया आहे. या पायावर योगाची सगळी इमारत उभी राहणार आहे. या योगशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे जी दुसरं सूत्र आहे, योगस्तु चित्तवृत्ती निरोधः, योग हा चित्तवृत्ती निरोधाने संभवणारी गोष्ट आहे. आवाज थोडा हवाय मला. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे चित्तवृत्ती निरुद्ध होणं, चित्तवृत्ती चित्त हालचालच न करणं. कारण चित्ताचं जे चलन आहे ते चलन आपल्याला जगतामध्ये घेऊन जातं. हा निरोध तरी कशा करता? जोपर्यंत चित्त अस्तित्वात आहे तोपर्यंत चित्त आपल्याला जगतामध्ये घेऊन जातं. जगत हे जड असल्यामुळं
विषयाच्या ठिकाणी आपल्याला चित्त घेऊन जातं आणि चित्त हे देखील विषयाकारच असतं. चित्त विषयाकार असल्यामुळं आणि चित्तवृत्तींचा जगताशी संबंध असल्यामुळं जगतापासून तुम्ही काय म्हणू आपण बाजूला झाल्याखेरीज किंवा डिस्कनेक्ट झाल्याखेरीज तुम्हाला आत असणारा आत्मा ओळखता येत नाही, त्याच्याशी समरस होता येत नाही. म्हणून चित्तवृत्तींचा निरोध हा योगाच्या अभ्यासामध्ये अतिशय आवश्यकभावी सांगितलेला आहे. या चित्तवृत्तीच्या निरोधाची योगशास्त्रकारांची जी पद्धत आहे ती पद्धत आणि आपण जे ध्यान सांगतो त्या ध्यानाची पद्धत ही सुरुवातीला वेगळीच भासते, कारण योग सूत्रकार कुठेही साक्षीत्व सांगत नाहीत. त्याच्याऐवजी योग सूत्रकार चित्तवृत्ती या अधिकाधिक शुद्ध कशा होतील आणि सूक्ष्म कशा होतील याच्याकडे महत्व देताना दिसतात. तम रज या गोष्टी चित्तातून जितक्या जातील तितक्या घालवणं हा योग सूत्रकारांच्या निरूपणाचा एकूण उद्देश आहे. ज्यामुळं चित्तवृत्ती जड असतात तर त्या गोष्टी मुळातून घालवाव्यात असं योग सूत्रकारांना वाटतं. म्हणून चित्तवृत्तींच्या निरोधाच्या मार्गाकरता चित्तवृत्तींची शुद्धी हा विषय योग सूत्रकार निश्चित सांगतात. म्हणून त्याच्या पुढे ते लगेच म्हणतात की या वृत्ती चार प्रकारच्या आहेत, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. क्षिप्त याचा अर्थ रजोगुणी, सतत बाहेर फिरणार असं चित्त. त्याच्या आधी पाच सांगतात, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. तर मूढ जे चित्त असतं ते चित्त झोपेमुळे चित्त मूढ होतं, आहारामुळे चित्त मूढ होतं. त्याच्यामध्ये तमोगुणी म्हणजे मोहजन्य आणि अज्ञानजन्य असे अनेक भाग चित्तामध्ये येतात. चित्ताला अत्यंत जडत्व येतं, इतकं जडत्व येतं की योगशास्त्राचा अभ्यास काय साधं बोलणं देखील कोणी काही विचारलं तर पटकन कळत नाही. एखादा प्रश्न कोणी विचारला आणि तो झोपच पुरती उतरलेली नसेल तर तो आ म्हणून विचारतो, त्याला कळतच नाही कोणी काही आपल्याशी बोलतोय आणि आपण त्याचं काय सुसंगत उत्तर द्यायचं, प्रश्न देखील लक्षात यायला कठीण जात. म्हणून जर अखाद्य खाणं, अभक्ष भक्षण, अपेय पान यांनी या गोष्टींनी चित्त अत्यंत तमोगुणी होतं असं तमोगुणी किंवा कुठल्याही व्यसनाच्या अधीन झालेलं चित्त, व्यसनाच्या वेळेला तात्पुरती तरतरी येते, बऱ्याच वेळेला ती बधिरता असते, त्या व्यक्तीला आत फक्त तरतरी वाटत असते आणि त्याचा अमल ओसरला की चित्त अधिक तमोगुणी होतं. त्यामुळे मूढ चित्त तर योगाच्या अभ्यासाला उपयोगी नाही, क्षिप्त म्हणजे सतत फिरणारं चित्त हे देखील उपयोगी नाही, हे अत्यंत निरुपयोगी चित्त जे एका जागी थांबूच शकत नाही, तर विक्षिप्त म्हणजे जे क्षिप्त नाही असं साधारण सत्वगुणांनी युक्त असं जे चित्त आहे ते चित्त मात्र योगाभ्यासाला अतिशय उपयोगी असं राहतं. त्यामुळे मूढ आणि क्षिप्त हे चित्त हळूहळू शुद्ध करून ते विक्षिप्त म्हणजे फार हलणार नाही, साधारणपणाने स्थिर राहील असं सत्वगुणांनी युक्त करावं असं योग सूत्रकार प्रथम सांगतात. आणि असं जे स्थिर राहणार शांत राहणार चित्त असत ते स्वरूप प्राप्तीच्या उद्देशाने किंवा परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने तशा प्रकारचं जीवन जगावं असं खूप तीव्रपणाने वाटल्यामुळं जेव्हा एखादा विक्षिप्त म्हणजे सत्वगुणी असलेला मनुष्य शांत बसतो आणि एकाच ठिकाणी त्याचं चित्त एकाग्र होतं, मग तो नाम असो अथवा मूर्ती ध्यान असो अथवा एखादा विचार असो, जसं तेच तू आहेस अशा प्रकारचा विचार असो, तेव्हा बरस शांत झालेलं किंवा क्षिप्त नसलेलं असं चित्त एकाग्रतेमुळे एकाच विषयाशी निगडित होतं आणि जणू त्याची चित्तदशा त्या एकाग्रतेमध्ये क्षणभराकरता लोप पावल्यासारखी होते. एकाग्रतेमध्ये क्षणकाल चित्त निरुद्ध देखील होतं आणि जेव्हा चित्त निरुद्ध होतं तेव्हा तो सुखाला प्राप्त होतो. आणि त्याचं असं लक्षात येतं की सहज म्हणून अमुक ठिकाणी तीर्थयात्रेला गेलो आणि थोडा वेळ शांत बसलो तर किती शांत होऊन गेलं त्या मूर्तीचं ध्यान करताना अथवा नाम घेताना अथवा एखाद्या सद्गुरुवचनाचं चिंतन करताना किंवा ध्यानाचीच प्रक्रिया करताना. त्याला एकाग्रतेच्या पाठोपाठ मधूनच क्षणमात्र चित्त निरुद्ध झाल्याचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्याला फार समाधान वाटतं आणि हे समाधान वारंवार मिळावं अशी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून तो परत परत सहेतुक चित्त निरुद्ध करण्याच्या मार्गाला लागतो. त्याच्यातले अडथळे म्हणजे मूढ आणि क्षिप्त चित्त हे त्याला समजतं. म्हणून एरवी देखील चित्तवृत्ती जशा शांत राहतील आणि सात्विक राहतील असाच त्याचा प्रयत्न चालू असतो. अशा रीतीने आपल्या प्रत्येक चित्तवृत्तीची काळजी घेत आणि चित्तवृत्ती बहुतांशी सात्विक ठेवत आणि मग त्या एकाग्रतेच्या मार्गांनी निरुद्धतेकडे जात असा तो अभ्यास करत राहतो. एकाग्र चित्त आपोआप निरुद्ध होतं, आपोआप तिरहित होतं. हा झाला योगसूत्रकारांनी सांगितलेला अभ्यास. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला मात्र निरोधाच्या ऐवजी साक्षीत्वाचा अभ्यास सांगितला जातो. पण तुम्ही लक्षात घ्या की चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग असं म्हणत असताना चित्तवृत्तींशी एकदम तुला उठू देणार नाही असं खेळायला योगसूत्रकारही सांगत नाहीत. ही युक्तीच आहे. एका युक्तीने मूढ आणि क्षिप्त चित्त सत्वगुणी करणं आणि अतिसत्वगुणी झालेलं चित्त हळूहळू एकाग्र आणि निरुद्ध होणं हा ते मार्ग सांगतात. तर आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून आलेला जो संप्रदाय आहे नाथ संप्रदाय त्याच्यातली ध्यानाची जी प्रक्रिया आहे ती चित्तवृत्तींकडेच साक्षीत्वाने पाहायला सांगते. तुमचं चित्त ध्यान करत असताना जसं असेल तसं जे काही विचार उठतील ते पण त्याच्याकडे तुम्ही साक्षीत्वाने पहा. पण जर नीट पाहिलं तर या प्रक्रियेमध्ये याच्या बरोबरीने जे सांगितलं जातं पश्यामि ते रूपं जनांतरस्थम याच्यात मूढता आणि क्षिप्तता रजोगुण हे दोन्ही घालवण्यासाठीच पश्यामि ते रूपं जनांतरस्थम असं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला व्यक्ती म्हणून पाहतो आणि मग रूप पाहतो, स्त्री पुरुष पाहतो, श्रीमंत गरीब पाहतो, तुमच्यापासून मला काय फायदा आहे या वृत्तीने तुमच्याकडे पाहतो, त्याच्याऐवजी तुमच्या अंतर्यामी परमात्मा पाहायला सांगितलं तेव्हा सत्वगुणी वृत्तीच वाढवायला सांगितली. या दोन साधनांमध्ये किंवा ध्यानाच्या या प्रक्रियांमध्ये फरक आहे असं जरी वाटलं तरी तिथं यमनियम जे सांगितले ते यमनियम आणि पश्यामी ते रूपम जनांतरस्थम या मार्गाने सक्त राहून पहारा ठेवणं अतिशय उत्तम रीतीने पहारा ठेवणं आपल्या स्वतःवर स्वतःच्या दृष्टीवर अभ्यास करणं ही जवळपास तीच गोष्ट आहे. तसंच आपण परमात्मा स्वरूप आहोत असं वारंवार चिंतन करणं यामुळे देखील सत्वगुणात राहायलाच मदत होते. मूळ जो प्रश्न याच्या पुढे आहे म्हणून पतंजली महामुनी वृत्ती शोधन म्हणजे तम सत्व, तम रज सत्व, अधिक सत्व, अधिक सत्व, सत्वोत्कर्ष, सत्वोत्कर्षानंतर एकाग्रता, एकाग्रतेनंतर निरुद्धता अशी सांगतात. तर आपल्या संप्रदायामध्ये सर्वत्र परमात्मा पाहणं जाणीवपूर्वक हे सातत्याने करणं, आपण आत्मस्वरूप आहोत याचं सातत्याने चिंतन करणं आणि ध्यान, असं सांगितलेलं आहे की ज्या ध्यानामध्ये बहुतांश वृत्ती मग उठतील तर त्या तमोगुणी आणि रजोगुणी उठणार नाहीत. जर असं आचरण असेल तर एका प्रकारे वृत्ती शोधन होईल आणि मग अशा शुद्ध चित्ताकडे देखील साक्षीत्वाने पाहून त्या चित्ताचा निराश करणं अशी प्रक्रिया सांगितलेली आहे. या दोन्ही प्रक्रिया उत्तम आहेत. ते असं म्हणतात की शुद्ध आत्मस्वरूपाच्या लक्षणापुढे चित्त हे जडच आहे. या जडचित्ताचा साक्षी कोण असतो? कारण आत्मा जर म्हटला तर आत्मा साक्षी राहू शकत नाही, तो केवळ अधिष्ठानच सांगितलेला आहे. आपलं जे चित्त असतं ते चित्त स्वतःवर प्रकाश टाकायला असमर्थ असतं. चित्त जगतावर प्रकाश टाकतं. शास्त्र असं सांगतं की चित्तवृत्ती, साभास चित्त वृत्ती, अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, एखाद्या पदार्थाला व्यापते आणि अंतःकरणात परत येते. आणि हा मनुष्य आहे, हा घोडा आहे, हे झाड आहे, अशा प्रकारे बाह्य पदार्थाचं ज्ञान चित्तवृत्तींच्या अंगाने आपल्याला होतं. याचा अर्थ चित्त बाह्य पदार्थावर प्रकाश टाकायला समर्थ आहे. बाह्य पदार्थ चित्त प्रकाशित करतं आणि त्याचं ज्ञान आत आणून देतं. ती परत चित्तवृत्ती अंतःकरणात होते आणि अंतःकरणात बोध होतो त्या पदार्थाच्या संदर्भात. पण मात्र चित्त आपल्या स्वतःवर प्रकाश टाकू शकत नाही, चित्त चित्ताला प्रकाशित करू शकत नाही, ही अडचण आहे. असं असल्यामुळं जर चित्ताला नाहीसं करायचं झालं, चित्ताचा लोप घडवायचा झाला, तर हे माझं चित्त आणि या चित्तावर मी प्रकाश टाकला, वेगळ्या प्रकारे चित्ताला जाणून घेतलं आणि त्याला बाजूला सारलं, असं करता येत नाही ध्यानामध्ये. चित्त एका वेळेला एका ठिकाणी राहतं. एकतर ते विषयाच्या ठिकाणी राहतं किंवा विचाराच्या ठिकाणी राहतं, आणि आत्म्याच्या ठिकाणी राहायला गेलं तर चित्तरहित स्थिती प्राप्त होते, चित्तच शिल्लक राहत नाही. चित्ताचं एक वैशिष्ट्य असं की चित्त एका वेळेला दोन वस्तूंचं ग्रहण करू शकत नाही. ते एकदेशी असल्यामुळं एका वेळेला एक पदार्थ ते जाणतं. बघा, मी म्हणतोय ते चांगलं लक्षपूर्वक ऐका. असं म्हणतात की राजा अकबराचा दरबारी अष्टावधानी असं कोणीतरी होतं असं म्हणतात. म्हणजे काय? तर एकाच वेळेला आठ ठिकाणी चाललेल्या गोष्टी तो टिपत असे. ही हा प्रकृतीचा चमत्कार समजा. असं घडू शकत नाही. जर ते सत्य असेल तर ती अद्भुत गोष्टच आहे. एका वेळेला चित्त एकाच ठिकाणी लक्ष देऊ शकतं, दोन वस्तूंचं ग्रहण चित्त करू शकत नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये चित्त हे जड आहे, पण चित्त हे ज्ञान देण्याचं साधन आहे. साधन म्हणून वापरतो, पण वापरणारा दुसरा कोणीतरी आहे असं लक्षात येतं. जसं मी तुम्हाला ओळखतो, माझी चित्तवृत्ती तुमच्यापर्यंत येते आणि तुम्हाला व्यापून परत फिरते आणि मला आत बोध होतो तुम्ही कोण आहात, अशा वेळेला चित्त जड असलं तरी देखील बोध होतो. आणि ज्याला बोध होतो तो कोणीतरी द्रष्टा असतो. तो चित्तापेक्षा वेगळा असतो. त्याच्या अधिष्ठानावर चित्त बाहेर पडतं आणि त्याच्यापर्यंत परत येतं. चित्त ज्या न्यायाने विषयाकार होतं, विषयाशी संलग्न होतं, त्या न्यायाने ते आत्म्याशी संलग्न होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये एक युक्ती योजली की चित्त एकाच वेळेला दोन ठिकाणी राहू शकत नसेल तर चित्ताचेच दोन भाग कल्पा. आणि एका भागाने, कारण आत्मा केवळ आहे, अधिष्ठान आहे, आत्मा हा कशाचाच द्रष्टा राहू शकत नाही, त्यामुळे सुरुवातीला चित्तालाच द्रष्टा बनवा. आणि चित्तामध्येच उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वेगळेपणाने पाहायला चित्ताला लावा. मी काय बोलतोय ते तुम्हाला समजतंय का? आत्मा द्रष्टा दृश्य गगन असे आपण शब्द वापरतो संतांनी लिहिलेले, परमामृतात असलेले, पण आपला आत्मा कधी द्रष्टा? आपल्याला आत्मा जर माहीत असेल आणि तो जर द्रष्टा असेल तर मग चित्ताचा संबंधच येत नाही, आपण आत्म्यामध्ये मरून राहावं. म्हणून इथे चित्ताचेच दोन भाग केले आणि एका भागाने आपल्या स्वतःला साक्षी ठरवलं. आणि जो साक्षी आहे तर त्यांनी स्वयं उठणारे जे विचार आहेत तर त्या विचारांना त्यांचं निरीक्षण करायचं, ऑब्झर्व करायचं आणि त्या विचाराचा त्याग करायचा असं ठरवलं. ही ध्यानाची प्रक्रिया. चित्ताचाच एक भाग साक्षी बनतो, त्याला साक्षीवृत्ती किंवा साक्षी चित्तच म्हणतात. आणि चित्ताचाच एक भाग तुम्ही सोडून दिलेला असतो की तुम्ही त्याला चित्त म्हणून संबोधलेलं असतं आणि दुसऱ्याला तुम्ही मी म्हणता, पण ते चित्तच असतं. चित्त दोन ठिकाणी राहू शकत नसल्यामुळं या प्रक्रियेमध्ये मात्र चित्ताचा संपूर्ण गोंधळ निर्माण होतो. जर समोर विचार उठला तर तुम्ही त्या विचाराला पूर्ण पकडता आणि त्या विचारात वाहवत जाता. आणि जर तुम्ही सावध असाल, साक्षी चित्त या भावनेमध्ये असाल, तर समोरचा विचार तरी नाहीसा होतो, कारण चित्त एकाच ठिकाणी राहतं. अशा वेळेला समोरचा विचार जर नाहीसा झाला तर तुम्हाला असं वाटतं तुम्ही चित्तरहित झालात, पण ते साक्षी चित्तच उपस्थित असतं, तेव्हा चित्तरहितता नसते. तर साक्षी चित्ताला असं वाटत असतं की विचाररहितता आहे आणि विचाररहिततेकडे पाहणारा मी आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मागं द्रष्टा जरी असला तरी तुम्ही चित्ताचे दोन भाग केलेले असल्यामुळं आणि द्रष्ट्याने चित्तवृत्तीचा साक्षी भाग आपल्याकडे घेतलेला असल्यामुळं चित्तवृत्तींचा गोंधळ होऊन चित्तवृत्तीच शमन होते, नाहीशीच होते. अशा वेळेला द्रष्ट्याने पकडून ठेवलेली साक्षी वृत्ती म्हणून साक्षी चित्त शिल्लक राहतच, पण ते दीर्घकाळ जर तसंच राहिलं, समोर दृश्य म्हणून कुठलीही वृत्ती नाही अथवा चित्त नाही, अशा परिस्थितीत जे साक्षी चित्त आहे तर ते साक्षी चित्त देखील गळून पडत. ध्यानात नंतर नंतर असं समजायला सुरुवात होते की निर्विचारता ज्याला समजते तेही चित्तच होतं, हे नंतर नंतर कळतं. सुरुवातीला साधकाला फार बरं वाटतं, निर्विचारता मला अनुभवाला आली असं त्याला वाटतं आणि ती स्थिती देखील त्याला काही एक शांतीचीच वाटते. ती शून्य स्थिती असते, पण त्या शून्याचा द्रष्टा चित्ताच्या रूपाने, चित्ताचा आधार घेऊनच द्रष्टा म्हणून राहिलेला असतो. पण असं सातत्याने पाहताना त्याला असं लक्षात येतं की समोर जरी चित्त नसलं तरी मी ज्या चित्ताला भरून ठेवलेलं आहे द्रष्ट्याने, तर त्यामुळे मला समजत आहे की विचाररहितच आहे. म्हणून हे पाहणारे द्रष्टा द्रष्ट्याने पकडून ठेवलेलं साक्षी चित्त देखील नंतर निघून जातं किंवा नाहीस होत. द्रष्टा हा कधीही परिणामी नसतो, म्हणजे जो काही विचार उठेल त्याचा परिणाम स्वतःवर ओढून घेणारा असा नसतो, तो आभासात्मक स्वतः तसं समजत असतो. त्यामुळे जेव्हा साक्षी चित्त गळून पडतं तेव्हा अपरिणामी असा द्रष्टा शिल्लक राहतो, कशाचा ज्याच्यावर परिणाम होत नाही, जो स्वतंत्र आहे असा. आणि मग ज्याला चांगल्या ध्यानाचा अनुभव आहे त्याला असं समजेल की द्रष्टा आपण केवळ द्रष्टा आहोत अशा प्रकारे तिथे शिल्लक राहतो. तेव्हा चित्त पूर्णपणाने नाहीस होतं, साक्षी वृत्तीही संपते, तेव्हा साधकाला अजून एक सूक्ष्म अडथळा येतो. तो म्हणजे त्या ठिकाणी आपण द्रष्टा आहोत किंवा सच्चिदानंद आहोत असं सांगणारी बुद्धी काम करत असते. बुद्धिवृत्ती ही चित्तवृत्तीपेक्षा अधिक सूक्ष्म आहे आणि ती बुद्धिवृत्ती शिल्लक असते आणि ती बुद्धिवृत्ती द्रष्ट्याला लागून असते. द्रष्टा तिचा आधार घेऊन आपण सच्चिदानंद अशा भावामध्ये असतो. या बुद्धिवृत्तीची ही जाणीव ध्यानामध्ये जेव्हा सगळी नाहीशी होते तेव्हा, नाहीशी होते म्हणजे द्रष्ट्यामध्ये विलीन होते, तेव्हा मात्र तो अगदीच आपल्या स्वतःला परमात्मा असं अनुभवतो. त्यावेळेला मला बोध झाला, मी बोध स्वरूप आहे असंही शिल्लक राहत नाही. तिथं जवळपास काही शिल्लक राहत नाही, तिथं केवळ सुख असतं. ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करताना भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, हा सर्वात शेवटचा अहंकार बुद्धीच आहे आणि हा पडदा जर दूर झाला तर ते असं म्हणतात मग सुखासिदे मिठी गाढेपणे, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गाढ असं सुख त्याला प्राप्त होतं. म्हणून जी बुद्धिवृत्ती जवळपास ती लक्षात येत नाहीच पण ती देखील परमात्मज्ञानामध्ये जेव्हा विलीन होते तेव्हा मला बोध झाला असाही प्रकाश शिल्लक राहत नाही, त्या ठिकाणी काही एक असतं एवढंच. म्हणून उपनिषदात त्याचं वर्णन नांतप्रज्ञम, तो आत नाही जाणला जात, न बहिप्रज्ञम, नो भय तत्प्रज्ञम, नो प्रज्ञम ना प्रज्ञम. पुढे म्हणतात की अद्वैतम शांतम शिवम चतुर्थम मन्यते. अद्वैत भावनाने शांत शिवस्वरूप हेही शब्द नाही, चतुर्थम मन्यते ती चौथीच स्थिती आहे, जागृती आणि स्वप्न सुषुप्ती याच्याही पलीकडची केवळ केवळ अस्तित्व मात्र. अशा पद्धतीने आत्मबोध साधकाला होतो. आत्मा हा खरंच केवळ स्वरूप आणि केवळ अधिष्ठान स्वरूप असा आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी चित्तवृत्ती ज्या मुळात जडच आहेत तर त्या संपायला आणि त्या संपल्यानंतर देखील मला बोध झाला आहे ज्या बुद्धीला संपत ती बुद्धिवृत्ती देखील लीन होणं ही चढण फार फार कठीण आहे. जसं एव्हरेस्ट वर 29,000 काय जी त्याची उंची आहे, त्याचा बेस कॅम्प 26,000 फुटावर का काय 25,000 फुटावर आहे 27,000 फुटावर, की तिथून फायनल शेवटची चढाई सुरू होते, तिथून एक एक पाऊल अवघड आहे असं म्हणतात. एक एक पाऊल टाकणं तिथं जड जातं, जसं तसं या सगळ्या गोष्टी आपल्या मधून काढून टाकणं हे एक एक पाऊल कठीण जातं. कोणत्याही क्षणी आपण पूर्ण झालं असं देखील वाटू शकतं, कारण या सर्व प्रक्रियेमध्ये काही एक शांती काही एक सुख हे मिळतच असतं. नुसतं निर्वृत्तिकतेमध्ये देखील सुख आहे, शून्यतेमध्ये देखील सुख आहे, पण गुरुपदिष्ट मार्गाने अशा रीतीने साक्षित्वाचा अभ्यास जो आहे या अभ्यासाने, कारण हा गुरुपदिष्ट मार्ग आहे. पतंजली जर गुरु असते आपले किंवा पतंजली प्रणित कोणी गुरु असते तर त्यांनी शिकवलं असतं ना आपल्याला की मूढवृत्ती क्षिप्त वृत्ती कशी विक्षिप्त करायची, मग ती कशी एकाग्र करायची. सांप्रत जर कोणी शिकवणारं नाहीये तर नुसत्या थिअरेटिकल गोष्टींचा आपल्याला उपयोग नाही असं समजा. आपण जे करतोय त्याच्यामध्ये मग त्या येतातच. असं असल्यामुळं साक्षीत्वानी पाहणं हा निरोधाकरता जी युक्ती वापरलेली आहे त्या युक्तीचा आपण अवलंब करतो. आणि तिथं देखील निरोधाचा एकदम निरोध म्हणून अभ्यास करायला सांगितलेलाच नाहीये, तर वृत्ती शोधन हा पर्यायानेच मार्ग शोधलेला आहे पतंजलींनी देखील. मात्र एकूण जी प्रक्रिया आहे ती पतंजलींना बाजूला काढून होत नाही. कसंही म्हणा, त्यांनी जे म्हटलेलं आहे त्या मार्गानेच पुढे जातो. मात्र अगदी तसाच पुढे जाण्याची गरज प्रत्येकालाच आहे असं नाही. आपल्या भारतामध्ये ध्यानाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये काही ना काही भेद आहे, पण सगळ्या चांगल्या आहेत, सगळ्या आत्मदर्शनापर्यंत घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि पतंजलींनी ज्या सूक्ष्म गोष्टी सांगितल्यात त्या सगळ्या मार्गांमध्ये अनुभवाला येतात. पण त्यांनी सांगितला तसा थेट अभ्यास प्रत्येक मार्गामध्ये सांगितलेला असेलच असं नाही. बघा, ते दोन लहान मुलांचे प्रश्न घेतले तर 10 मिनिटं वेळ पुढे गेली होती, पण मलाही ते मौजेचे वाटत होते म्हणून सुरुवातीला घेतले. पण हे लक्षात ठेवा की चित्तवृत्तींचा निरोध आणि त्याच्यानंतर कशी वाटचाल आहे की ज्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊ शकू, ऐकून तर ठेवा. मी म्हणे तुम्ही ऐका आणि जेव्हा करत राहाल तेव्हा पहा आपण कुठं कुठं आहोत याच्यामध्ये. ऐकलं म्हणजे मग समजतं तरी आपण कुठं आहोत कुठं नाही, त्याकरता हे ऐकणं आहे. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी महाराज की जय. सब संत जय जय रघुवीर समर्थ.